इन्फ्लुएंझा. इन्फ्लुएंझा हा एक पक्षी, पशु व मानवामध्ये आढळणारा विषाणूजन्य आजार आहे. इन्फ्लुएंझाला संक्षिप्त रूपात फ्लू किंवा कॉमन फ्लू हा प्रचलित शब्द आहे.
इन्फ्लुएंझाचा इतिहास. इन्फ्लुएंझा हा शब्द इटालियन भाषेतील इन्फ्लुएंस या शब्दावरून आला आहे, ज्याचा अर्थ रोगाचे कारण असा होतो. याचमुळे इन्फ्लुएंझा हा स्वतः एक गंभीर आजार नसून अनेक आजारांचे कारण किंवा मूळ आहे असं म्हणता येईल. आता आपण इन्फ्लुएंझाची लक्षणे बघू. इन्फ्लुएंझाची लक्षणे जंतूंचे संक्रमण झाल्यापासून लगेचच 2 ते 3 दिवसात दिसतात. थंडी वाजणे, खाज सुटणे ही महत्त्वाची लक्षणे आहेत. ह्यावेळी शरीराचे तापमान 100 ते 103 फॅरनहाईट पर्यंत असू शकते. काही अतिशय आजारी लोक दिवसातल्या निम्म्याधिक तास पडून किंवा झोपून असतात. त्यांचे पाठ व पाय खूप दुखतात. इतर काही महत्त्वाची लक्षणे म्हणजे थंडी, ताप, हातपाय दुखी, स्नायूंचे दुखणे, घशात दुखणे, खोकला, डोकेदुखी, डोळ्यातून पाणी येणे इत्यादी. आजाराच्या सुरुवातीला साधा ताप व फ्ल्यू यामधील फरक कळणे अवघड असते. पण फ्लू शरीराचे जास्त तापमान व टोकाची क्षीणता यामुळे ओळखला जाऊ शकतो. अतिसार व अपचन हे वृद्ध माणसांच्या फ्लूची लक्षणे आहेत. तरीसुद्धा मुलांमध्ये सुद्धा ही लक्षणे आढळून येतात. प्रतिविषाणू औषधे आजाराच्या सुरुवातीला दिल्यास खूप उपयोगी ठरतात. वर दिलेल्या लक्षणांपैकी तापाबरोबर खोकला, कोरडा घसा व श्वास घेण्यातील त्रास हे निदानातील अचूकता वाढवण्यास मदत करतात. सध्याच्या उपलब्ध असलेल्या तपासण्या व उपचार यामध्ये बऱ्याच सुधारणा होत आहेत. अमेरिकेच्या रोग नियंत्रण व शमन संस्थेकडे सर्व अद्ययावत सुविधा व उपचार उपलब्ध आहेत. हे उपचार फ्लूच्या साथीच्या वेळी खूप उपयोगी असतील.
आता आपण इन्फ्लुएंझाच्या आजाराची कारणे लक्षात घेऊ. इन्फ्लुएंझा हा आजार मुख्यतः इन्फ्लुएंझा विषाणू अ, इन्फ्लुएंझा विषाणू ब, इन्फ्लुएंझा विषाणू क यांच्यामुळे होतो. हे तिन्ही विषाणू ऑर्थोमिक्झोवायरिड ह्या विषाणू कुटुंबात मोडतात. आजाराचा प्रसार. हे विषाणू मुख्यत्वे 3 प्रकारांनी एका माणसापासून दुसऱ्या माणसापर्यंत जातात. थेट संक्रमण म्हणजे शिंकण्यातून उडालेले कण श्वासातून अथवा तोंडाद्वारे दुसऱ्याच्या शरीरात जाणे. हवेद्वारे संक्रमण म्हणजे रोग्याच्या शिंकेतील, खोकल्यातील अथवा थुंकीतील अतिशय छोट्या कणांचा श्वासाद्वारे संसर्ग होणे. दूषित पृष्ठभागांवरच्या हाताशी नाकाशी व तोंडाशी होणाऱ्या स्पर्शाद्वारे संसर्ग होणे. हे विषाणू आपल्या शरीराच्या बाहेरही नीट राहू शकत नसल्यामुळे आपल्या रोजच्या वापरात जसे नाणी, नोटा, दरवाजाच्या कळ्या, विजेच्या उपकरणांची बटणे इत्यादीद्वारेही पसरू शकतात. त्यामुळे रोग्याला सर्व गोष्टी अतिशय काळजीपूर्वकरित्या हाताळल्या पाहिजेत. हे विषाणू प्लॅस्टिक अथवा धातूसारख्या टणक व छिद्र पृष्ठभागांवर 1 ते 2 दिवस, कागदासारख्या वस्तूंवर 15 ते 20 मिनिटे, तर मानवी त्वचेवर फक्त 5 मिनिटे टिकू शकतात. परंतु कफासारखे पदार्थ या विषाणूला तब्बल 17 दिवसांपर्यंत जगवू शकतात. आता आपण बघू इन्फ्लुएंझाची तपासणी. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार दरवर्षीच्या हिवाळ्यात जगभरात काही कोटी लोकांना फ्लू होतो. फ्लूचे निदान करण्यासाठी रक्त चाचणी करावी लागते. या चाचणीला अधिकृतरित्या इन्फ्लुएंझा रॅपिड अँटीजेन टेस्ट असे म्हणतात, परंतु सामान्यतः याला फ्लू टेस्ट असे म्हणतात.
आता मी आपल्याला इन्फ्लुएंझा या आजाराची काही विशेष माहिती देतो. ही माहिती अशी की 50 वर्षाच्या वरची माणसं तसंच तान्ही मुलं आणि इतर वयोगटातीलही अशी माणसं ज्यांना काही दीर्घकालीन आजार आहेत अशा लोकांना इन्फ्लुएंझाच्या माध्यमातून ब्रॉन्कायटिस, सायनस इत्यादी त्रास ओढावू शकतात. आता आपण जाणून घेऊया यापूर्वी इन्फ्लुएंझाच्या विषाणूंनी तयार केलेल्या काही आजारांच्या साथींबद्दल. H1N1 या विषाणूमुळे 1918 साली स्पॅनिश फ्लू आणि 2009 साली बहुचर्चित अशा स्वाईन फ्लू या आजारांची साथ आली होती. स्पॅनिश फ्लूमध्ये जेवढे बळी गेले त्यांची संख्या नक्की माहीत नाही. याबद्दलचे अंदाज 2 कोटी ते 10 कोटीपर्यंत आहेत. तर स्वाईन फ्लूमुळे झालेल्या बळींची संख्या 18,000 आहे. H2N2 या विषाणूमुळे 1957 साली एशियन फ्लूची साथ आली होती. यामध्ये अंदाजे 10 ते 15 लाख बळी गेले. यानंतर H3N2 या विषाणूमुळे 1968 साली प्रसिद्ध हाँगकाँग फ्लूची साथ आली होती. यामध्ये सुद्धा खूप जास्त लोक मारले गेले, अंदाजे 7 लाख ते 10 लाख. व शेवटी H5N1 या विषाणूमुळे 2004 साली खूप गाजावाजा झालेल्या बर्ड फ्लूची साथ आली होती. हे सर्व विषाणू इन्फ्लुएन्झा विषाणूंच्या अ गटातील आहेत.
आता आपण इन्फ्लुएन्झावरचा उपचार जाणून घेऊया. अशा वेळी रुग्णाला पूर्ण आरामाची व खूप द्रव पदार्थांची गरज असते. फ्लूमुळे होणाऱ्या ताप, स्नायुदुखी यांचे प्रमाण कमी करण्यासाठी पॅरासिटामॉल या औषधाचा उपयोग करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. जेव्हा फ्लूची लक्षणे लहान मुलांपासून ते 20 वर्षाच्या मुलांपर्यंत सापडतात तेव्हा ॲस्पिरिन हे औषध देणं टाळावं, खास करून जेव्हा इन्फ्लुएन्झा प्रकार ब चे संक्रमण होते. या औषधामुळे रेयेस सिंड्रोम हा प्राणघातक यकृताचा रोग होऊ शकतो. हा रोग विषाणूंमुळे होतो, त्यामुळे ह्यावर प्रतिजैविक औषधांचा काहीही परिणाम होत नाही. तरी पण ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. या औषधांमुळे दुय्यम संसर्गाचा धोका टळतो. आता आपण विषाणू प्रतिबंधक औषधांबद्दल जाणून घेऊया. आपण इन्फ्लुएन्झावर 2 प्रकारची विषाणू प्रतिबंधक औषधे वापरू शकतो. न्यूरामिनिडेस इनहिबिटर्स आणि M2 प्रोटीन इनहिबिटर्स. फ्लूवर आत्ता तरी न्यूरामिनिडेस इनहिबिटर हे औषध वापरलं जातं, कारण ते कमी विषमय आणि जास्त परिणामकारक असतं. 2009 मध्ये विश्व आरोग्य संघटना ने असं सांगितलं की फ्लूची लक्षणे दिसू लागल्यास अत्यधिक धोका असलेल्या व्यक्ती म्हणजेच गरोदर स्त्रिया व 2 वर्षाखालील मुले व श्वसन विकार असलेली माणसे यांनी वरील विषाणू प्रतिबंधक औषधे घेणे लगेच सुरू करावे. न्यूरामिनिडेस इनहिबिटर्स ह्यामध्ये 2 प्रकारची औषधे असतात, ओसोल्टामिव्हिर आणि झानामिव्हिर. ही दोन्ही औषधे इन्फ्लुएन्झा प्रकार अ व ब वर परिणामकारक ठरतात. M2 प्रोटीन इनहिबिटर्स ह्याच्यामध्ये अमँटरडाईन आणि रिमँटरडाईन ही औषधे व्हायरल आयन चॅनलमध्ये अडथळा होतात आणि आपल्या पेशींना संक्रमित होण्यापासून वाचवतात. ही औषधे फक्त इन्फ्लुएन्झा प्रकार अची लक्षणे दिसताच रुग्णाला दिली गेली तरच उपयोगी पडतात. पण हीच औषधे इन्फ्लुएन्झा प्रकार ब वर काहीही परिणाम दाखवत नाहीत, कारण प्रकार ब विषाणूंमध्ये M2 हे रेणू नसतात. चायना आणि रशिया या देशांमध्ये इन्फ्लुएन्झाचा प्रसार होण्यासाठी मुबलक प्रमाणात अमँटरडाईन असणं कारणीभूत ठरलं. यामुळे इन्फ्लुएन्झा विषाणूंची प्रतिकारक शक्ती वाढली.
आता आपण बघूया की इन्फ्लुएन्झाचा फ्लू थांबवायचा कसा. जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने व अमेरिकेच्या रोग नियंत्रण व शमन संस्थाने वृद्धांना, बालकांना व हृदयविकार असलेल्यांना, मधुमेह असलेल्यांना व अस्थमाच्या त्रासाने पीडित असलेल्या लोकांना इन्फ्लुएन्झाचे लस वापरण्याचा सल्ला दिला आहे. ही लस शरीरातील विषाणूंची संख्या कमी करण्यास मदत करते. या लसीने 2 वर्षावरील मुलावर सुद्धा परिणाम दाखवला होता, पण हे अजूनही सिद्ध झालेले नाही की यामुळे अस्थमावर उपचार करता येतात. जे लोक एड्सने पीडित आहेत त्यांमध्ये एक कमी औषधेचा फ्लू असल्याचेही सिद्ध झालेले आहे. आरोग्य देखभाल कार्यकर्त्यांना स्वास्थ्य विज्ञानाचे शिक्षण देऊन त्यांची राहणी सुधारल्यावर रुग्णांची परिस्थिती सुधारण्यास मदत होते हे अंशतः सिद्ध झालेले आहे, विशेषतः जे कार्यकर्ते वृद्ध लोकांसाठी काम करतात. व्हायरसच्या उच्च परिवर्तन दरामुळे ही लस फक्त काही वर्षच काम करते. दरवर्षी आधीच्या वर्षाचे आकडे बघून जागतिक आरोग्य संघटना असे व्हायरस शोधते जे येत्या दिवसात सक्रिय राहू शकतात, त्यामुळे औषधे तयार करणारे कारखाने त्यासाठी पावले उचलू शकतात. ती लस त्या काळात चालू असलेल्या काही फ्लूसाठी पुन्हा तयार केली जाते, सर्व फ्लूसाठी नाही. उत्पादकांना काही कोटी डोस तयार करायला 6 ते 7 महिने लागतात, त्यामुळे या नवीन काळात उदयालेला फ्लू बलशाली होतो. लसीकरणाच्या काही दिवस आधी रोग झाल्यावर लसीचा परिणाम होण्यासाठी कमीत कमी 2 आठवडे लागतात. लसीकरणामुळे शरीर रोग झालेले नसतानाही रोग झाल्यासारखे प्रतिक्रिया देते. ॲलर्जी ही सर्वात धोकादायक प्रतिक्रिया असू शकते, पण ह्या खूप दुर्मिळ प्रतिक्रिया असतात. नियंत्रण.
फ्लू व्हायरसचे संक्रमण थांबवण्यासाठी काही सोप्या गोष्टी. आपल्या नाकाला तोंडाला व डोळ्याला हात लावू नका. सतत आपले हात साबण लावून स्वच्छ धुवा. आजारी असलेल्या लोकांपासून दूर राहा. आपण आजारी असाल तर घरीच थांबा. शिंकताना व खोकताना नाक व तोंड झाका. सार्वजनिक जागेत थुंकू नका. बाहेर जाताना तोंडावर मास्क लावा. सिगरेट ओढणाऱ्यांबरोबरच वास घेणाऱ्यांनाही त्रास होतो, म्हणून सार्वजनिक जागेत सिगरेट ओढू नये. घरातल्या घरात जंतू पसरवण्यासाठी आपलं घरही साफ ठेवा.
आता आपण जाणून घेऊया की इन्फ्लुएंझा हा आजार बाकी कुठल्या प्राण्यांमध्ये होतो आणि तो कसा होतो. माणसांप्रमाणेच प्राण्यांमध्ये सुद्धा फ्लू असू शकतो व तो माणसांप्रमाणेच एकमेकांकडे पसरतो सुद्धा. सर्वात जास्ती प्रमाणात हा फ्लू पक्ष्यांमध्येच सापडतो. मागील काही वर्षात स्वाईन फ्लूची साथ आली होती, त्याबद्दलही आपण जाणून घेऊ. आधी पक्ष्यांबद्दल फ्लू. पक्ष्यांमधील फ्लूची लक्षणे वेगवेगळी व अविशिष्ट असतात. काही लक्षणे म्हणजे अंड्याच्या उत्पत्तीमध्ये घट होणे, झालरदार पंखांची पिसे होणे व उडताना कमी वेग किंवा कमी उंची गाठणे व दम लागल्यामुळे कमी उडणे. यामुळे तपासणी करायला अडथळे येऊ शकतात. एशियन एच9एन2 हा व्हायरस पोल्ट्रीसाठी सर्वात घातक असा व्हायरस आहे. यामुळे शेतकऱ्यांना व पोल्ट्री फार्मर्सला खूप आर्थिक नुकसान होऊ शकते. H5N1 फ्लू म्हणजेच एव्हियन फ्लू किंवा बर्ड फ्लू हा आता जगभर पसरत आहे, त्यामुळे ह्याचा धोका सर्वच पक्ष्यांना आहे. पण तरी अजून माणसांमध्ये हा व्हायरस प्रसारित होण्यासाठीचे गुण नसल्यामुळे माणसाला हा फ्लू होण्याचा धोका नाही. स्वाईन फ्लू हा H1N1 या व्हायरसमुळे होतो. हा व्हायरस डुक्कर ते माणूस व माणूस ते माणूस असा वाहू शकतो. अमेरिकेतील मेक्सिको या शहरात या व्हायरसचे संक्रमण झालेल्या एका डुकराला माणसाने मांसाहारासाठी वापरले, म्हणून त्याला स्वाईन फ्लू झाला व त्याच्यामुळे तेथील अनेक लोकांना झाला. 2009 साली आलेल्या स्वाईन फ्लूच्या लाटेचे हेच कारण होते असेही काही लोक म्हणतात. हा फ्लू झाल्याची माणसातील लक्षणे म्हणजे खूप सुस्ती येणे, ताप, सर्दी व खोकला होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, भूक कमी लागणे आणि वजन कमी होणे. डुकरांना फ्लू झाल्यास त्यांचे वजन 3 ते 4 दिवसात 15 ते 20 किलोने कमी होते. यामुळे डुकरांमध्ये गर्भपात सुद्धा होऊ शकतो.